ராம் கிருஷ்ண ஹரி झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल
Oh.
सरासार विचार करा उठाऊ
सरासार विचार करा उठाऊ
सरासार विचार करा उठाऊ
सरासार विचार करा उठाऊ
नाम धरा कंठ विठोबाची
नाम धरा कंठ विठोबाची नाम धरा कंठ विठोबाची
तयाचा चिंतने निरशेल संकट
तयाचा चिंतने निरशेल संकट
तयाचा चिंतने निरशेल संकट
तयाचा चिंतने निरशेल संकट
कराल दुर्घट भव
सिंधू कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव
सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम
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 हरि हात नेम अहरणी
हरि हात नेम अहरणी हरि हात
तयाचा चिंतने निरशेल संकट
तयाचा चिंतने निरशेल संकट
तयाचा चिंतने निरशेल संकट
तयाचा चिंतने निरशेल संकट
तराल दुर्घट भव सिंधु
तराल दुर्घट भव सिंधु तराल दुर्घट भव सिंधु
तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत
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 भावे गाता गीत विठोबाची
भावे गाता गीत विठोबाची भावे गाता गीत विठोबाची
तयाचा चिंतने निरशेल संकट
तयाचा चिंतने निरशेल संकट
तयाचा चिंतने निरशेल संकट
तयाचा चिंतने निरशेल संकट
तराल दुर्घट भव सिंधू
तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू
विठोबार कुमारी
विठोबार कुमारी
जय जय
जय
जय सोपार कुमारी
सोपार कुमारी
जय जय सोपार कुमारी
सोपार कुमारी
सारा सारा विचार I got it.
सारा विचार करा उठा उठी सारा सारा विचार करा उठा उठी नाम धरा कंठे बिठो बाचे तयाचा चिंतने निरशील संकट तराल दुर्घट भव सिंधु जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, धरे हाते नेम अहरणिशे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भव सिंधु। तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भव सिंधु। विठाला विठाला सार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठ विठोबाचे, तयाच्या चिंतने निरशील संकट, तराल दुर्घट भव सिंधु। पांडुरंगा करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन,
दुसरे चरण संता जिया,
दुसरे चरण संता जिया, दुसरे चरण संता
जिया, त्यांच्या कृपादाने गधेता विस्तार,
कृपादाने गधेता विस्तार,
त्यांच्या कृपादाने गधेता विस्तार,
कृपादाने गधेता विस्तार,
बाबाजी सद्गुरुदास तुका,
बाबाजी
प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विधींच्या अधिकरण, तेचे बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नाता। प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून नामाचं महात्म्य सांगणार आहेत, पण संकट विमोचक अशा प्रकारचा अभंग आहे। विठाला या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महात्म्य सांगतात, जलमृती संसारातून पार पाडण्यासाठी एक सोप्यातलं सोपं साधन तुम्हा मला सांगतात। सज्जना हो, माय बापा हो, पवित्र असा हृदय मिळालेला आहे तो केवळ परमार्थ करण्यासाठी, याच जन्मात येऊन परमार्थ करायचं, परमार्थ करण्यासाठीच हृदय मिळालेला आहे। देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, किंवा याच देही घडे देवाचे भजन, परमार्थ करण्याचं ज्ञान याच जन्मात आहे, पापा पुण्याचं ज्ञान याच जन्मात आहे, म्हणून याच जन्मात परमार्थ करण्याचं ज्ञान असून सुद्धा ही लोक परमार्थ करत नाही। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणत काय, कुणाच्या जीवावर निवांत राहिलेले, कोण तमाहे आयसे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा, काय म्हणून या राहिले निश्चिंते, काय जवाब देते यमदूता। महाराज म्हणजे आज हे निवांत बसलेले की परमार्थ करत नाही, चांगल्या वाईटाचा विचार करत नाहीत। लक्षात ठेवा सज्जना हो, मायबापा हो, आपल्या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला चांगल्या वाईटाचा विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होणार नाही। सुख पाहिजे, समाधान पाहिजे, मग पापा पुण्याचा विचार करा, चांगल्या वाईटाचा विचार करा। महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विचारा वाचून नपविजे समाधान, आपल्या जीवनामध्ये समाधान पाहिजे ना, मग विचार करा, विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होणार नाही। तसं लक्षात ठेवा, काही गोष्टीचा विचारच करून, काही गोष्टीचा विचार करायचा पण एकदा केल्यानंतर पुन्हा करू नये, आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा। लक्षात ठेवा, कोणत्या गोष्टीचा विचार करू नये, पाप करण्याचा विचार कधी करायचा, लोकांचा वाईट करण्याचा विचार कधी करायचा नाही, खिसे कापण्याचा विचार कधीच करायचा नाही, हा विचारच करायचा। काही गोष्टीचा विचार करा पण एकदा केल्यानंतर पुन्हा करायचा नाही। लक्षात ठेवा, लग्न करण्याचा विचार जरूर करा पण एक केल्यानंतर दुसरी करण्याचा करायचा नाही। विठाला विठाला, लग्नाचा विचार जरूर करा पण दुसरीचा करायचा नाही, कारण का, दुसरी न करावी बाईल, भंड फजेती होईल, बोभाट वेश द्वारा जाईल, बायकाच्या पानवट्या, एका पुरुषा दोघी नारी, आणि पाप वसे त्याच्या घरी। महाराज म्हणतात लग्नाचा विचार जरूर करा पण दुसरी करण्याचा करू नका। असं मी एका गावात कीर्तनात सांगितलं असताना एका माणसानं कीर्तन संपल्यावर सांगितलं, इंगळे महाराज तुम्ही प्रमाण सांगितलं आणि एका माणसानं दोन बायका करणं पाप आहे, हे तुम्ही तुमचं ऐकल्यानंतर मी पुन्हा तिसरी बायको केली, मग तिसरीचं कुठं प्रमाण आहे का? आता दोन बायका केल्यावर पाप होतं म्हणजे तिसरीनं काय पुण्य होणार आहे होय, मला सांगा, त्यांना सांग त्याचं प्रमाण कुठे? लक्षात ठेवा, दुसरी बायकोचा विचारच करू नका, अवघड आहे हो, दोन बायका करणं आमचे नामदेव महाराज सांगतात, बोबाट वेशद्वारा जाईल। एका माणसानं 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 15-20 वर्षाची मुलगी बायको केली, मला सांगा काळं पांढरं झाले त्याचे केस, काही काळे झालेत पांढरे झालेत, तरुण मुलगी ज्या वेळेला पत्नी गेली त्यावेळेला योग असा, आता दुसरी बायको केलेली, तिनं बघितलं नवऱ्याकडं त्याचे डोक्यातले पांढरे केस झालेले, तिला काय आवडत नव्हतं, तिला असं वाटायचं की हा पती मला शोभत नाही, म्हणून तो झोपल्यानंतर काय करायची, त्याच्या डोक्यातले पांढरे पांढरे केस असे काढून टाकायची, कारण काळं दिसावं, हे त्याच्या पहिल्या बायकोनं बघितलं, कारण तिचे पांढरे काळे केस झालेले होते, त्या म्हातारीने विचार केला माझ्या कलरचे केस काढते का तू. मग म्हातारी आली आणि तिनं काळे काळे करायला सुरुवात केली. आता ह्या दोघीची झाली चढावड पण याची झाली चेप्पी. मला सांगा आता एकीनं पांढरे काढायची आणि एकीनं काळे काढायचे, डोक्याला केसर राहिला का? अहो सारखे झगडे सुरू. तो म्हणला काय करायला पाहिजे, तू दोघीला मला असं कर आपसात भांडू नका भांडू नका, वेगळं राहा. वेगळं तरी कसं राहायचंय, तीन खण माळवत आहे, तीन खण घर आहे, वरी तीन खण माडी आहे. मग वरती धाकली बायको वरती ठेवली आणि थोरली खाली ठेवली. दोघी जणी वेगळं राहिल्या, सगळं निम्म निम्म केलं पण म्हशी एकच होती. तिची वाटणी कशी करायची? मग म्हशीची वाटणी अर्धी अर्धी केली. अर्धी कशी? तोंडाकडून थोरलीला दिली आणि अगदी कासाकडून धाकलीला दिली. मग थोरलीनं गवताचं गोटून आणून म्हशीला खाऊ घालायचं आणि धाकलीनं सकाळ संध्याकाळ दूध काढायचं आणि खायचं. मग हिनं म्हैस तयार करायची आणि हिनं खायचं. आता वाटणी अशी आलेली आहे. एक योगायोगानं गावात नामसप्ता चालू होता. थोरली बिचारी परमार्थिक होती, तिनं सगळे वारकरी आमच्या घरी चहा घ्यायला नेले आणि धाकलेलं सांगितलं का ग आमच्याकडे महाराज मंडळाने जरा थोडं दूध दे ग. दूध दी म्हणलं, ती म्हणली दूध तुझ्या बापाने ठेवलं, दूध अजिबात देणार नाही कारण माझ्या हिश्याला आलेली म्हैस आहे आणि मी दूध अजिबात देणार नाही. अहो त्यानं जेवढ्याला ती विष्णू सहस्त्रनाम तिनं सुरू केलं, तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. शेजारी म्हणते का ग कशा करता शिव्या देते? अगं तिला दूध मागितलं एक दोन कप चहाला दिलं सुद्धा नाही. मग ही शेजारी म्हणली तुला तरी काय गरज होती दुधाची? ती म्हणली मलाही गरज नव्हती पण ती इंगळ्या घरला आला होता. म्हणजे इंगळ्याला आरोप होतो पुन्हा. अहो भांडणास माणूस काय बोलन आणि कुणाला बोलन मला सांगा. मग तिनं सांगितलं का दिलं नाही? त्याचं कारण असं म्हणली निम्मी म्हैस तिच्या हिशेवर गेली नव्हं का कासाकडून आणि तोंडाकडून मला आली. ती म्हणली मग एक आटकले शेजारी म्हणले असं कर. ती संध्याकाळी दूध काढायला बसली, सकाळी दूध काढायला बसली, तू काटे घ्यायची आणि तोंडावर म्हशीच्या बद बद मारीत राहायचं. तुला काय बिघडलं ते तेवढं काम करायचं. मग ही ज्यावेळेला धार काढायला बसली, दूध काढायला बसली, त्यावेळेला थोरली काटे घेऊन म्हशीच्या तोंडावर मारायची. आता म्हैस उड्या मारली धाकली म्हणते असं का ग? ही म्हणली माझ्या हिश्याचं तोंड आहे, मी त्याला वाटेल ते करील, तुला काय घेणे म्हणली. आता म्हैस काय निवंत थांबली असेल का? अहो ज्यावेळेला दोघीचे झगडे, दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे, पाटलाने सांगितलं असं करा दोघी भांडू नका. पण थोरली म्हणली हेवा पाटील मालकाला म्हणली मी तुमची पहिली बायको आहे, उद्या सण आहे आणि गुढीपाडवा आहे, नवस आलंय माझ्याकडे जेवायला पाहिजे. धाकली म्हणली मी तुमची आवडती पत्नी आहे, तुम्ही सणाचं माझ्याकडे जेवायला पाहिजे. तू म्हणला भांडू नका, जिचा स्वयंपाक अगोदर होईल तिच्याकडे जेवण. आता थोरली धाकली माडीवर झोपलेली, थोरली खाली झोपली. बिचारी परमार्थिक होती, थोरली पहाटे चार वाजता उठली, काकडा म्हणत म्हणत तिनं सगळा स्वयंपाक केला आणि सगळं स्नान वगैरे झाल्यानंतर हाक दिली पतीवर झोपलेला होता. सांगितलं का हो चला लवकर स्वयंपाक तयार झालेला, स्नान करा, जेवण करा. आता वरची बिचारी सूर्यवंशी होती. सूर्यवंशी म्हणजे दिवस निघल्यानंतर उठणार. जेवढ्याला तू खाली उतरायला लागला शिडीवरून, ती बी डोळे चोळी चोळी तुटली. अहो म्हणली थांबा थांबा माझा स्वयंपाक झाला. थोरलीला वाटलं ही काय येऊ देत नाही म्हणून तिनं असा टंगडीला धरला. ती धाकलीला वाटलं हा खाली गेल्या शिरात नाही म्हणून तिने शेंडीला धरला. आता दोघीच्या वडावडीमध्ये जी शिडी ठेवली होती ती पडली खाली. आता खाली पडल्यानंतर आठ नऊ वाढलेत, गावातून लोक जातात रस्त्याने, सांगतात अहो पाटील अहो नऊ वाढलेत, गुढीपाडवाय अजून तुम्ही गुढी उभा केली नाही, तुम्हाला ही काय साडेतीन हाताची विठाल याच्यापेक्षा कोणती गुढी उभा कशा करता? सांगितलं लग्न करण्याचा विचार जरूर करा पण दुसरी करण्याचा करू नका आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा क्षणोक्षणी हाची करावा विचार. हा सतत विचार करायचा. कोणता विचार करायचा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात
सरासर विचार
अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात सज्जना हो माय बापा हो काही गोष्टीचा विचार करू नये, काही गोष्टीचा केला तर पुन्हा करू नये, काही गोष्टीचा सतत विचार करायचा. तो कोणता? सारासार विचार करा उठावटी. सार काय असार काय याचा विचार उठावठी म्हणजे ताबडतोब करायचा, लवकरात लवकर वेळ लावू नका कारण सार देवाचं नाव आहे आणि असार संसार आहे. लक्षात ठेवा सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळपाणी जपतसे वारंवार, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरे पार, नाम साराचे हे सार शरणांगत यम किंकर फलकट तो संसार. येथे सार भगवंत, सारा साराचा लवकरात लवकर विचार करायचा आहे कारण कसं आहे हे जगत सारासार मिश्रित आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार येते. सारासार मिश्रित जगत आहे म्हणून आसार जगत म्हणून जर त्याग करावा, सार भगवान जातो, अंगीकार करावा, आसार जगत त्याचं दुःख भोगावं लागतंय. मग महाराज म्हणते या सारासाराची निवड करायची आहे. कशा पद्धतीने निवड करायची आहे? ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जसं राजहंस पक्ष्याच्या पुढं दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यानंतर तो सार दूध पिऊन टाकतो, आसार पाण्याचा त्याग करतो. आमच्या माता भगिनी दधीमंथन करत असताना सार लोणी बाजूला काढतात, आसार टाकी बाजूला काढतात. किंवा शेतकरी खाड्यामध्ये धान्य उपनेत असताना सार धान्य खाड्यात पडतं, आसार भुसकट उडून जातं. किंवा सोनाराकडे सोनं घेऊन गेल्यानंतर शुद्ध सोनं बाजूला काढतो आणि बट्टे बाजा असेल ते बाजूला काढतो. तैसे विचारिता निरसले सहज प्रपंचे सांडवले, मग तत्वत तत्व उरले ज्ञानी असे. कैसे? दृष्टांत सांगितले तैसे. आता मला सांगा देवाचं नाव कसं आहे? सार आहे. संसार असार आहे, दूध सार आहे, पाणी असार आहे, लोणी सार आहे, ताक असार आहे. आता अगोदरच सगळी सुज्ञ ऐकणारी मंडळी आहे आणि एवढं सांगितल्यानंतर सामान्य माणसाला सुद्धा कळतं. आता मी तुम्हाला विचारतो, कल्पना करा दृष्टांत. भुईमुंगाचे शेंगा अहो तरफलं कसं आहे बोला. एवढी लोक असून बोलत नाही. हा असं म्हणा, मला वाटलं आमच्याकडे दोन दोन वर्षाची पोरं बोलते तर तुम्ही एवढे असून असून बोलत नाही. भुईमुंगाच्या शेंगा टरबोला कसं आहे? असा रे. आणि शेंगदाणे कसे? सार. वा, देवाचं नाव आपलं तसं, देवाचं नाव सार आहे, संसार असं आहे. दुसरं उदाहरण घ्या, खारीक टरबोला कसं आहे? असा रे. आठवळी कशी आहे? असा रे. खारीक सार आहे आणि आठवळी असार आहे. बर, आंबा टरफल कसं आहे? असार. कोई असार. रस सार. वा, पेढा टरफल कसं आहे? पेढ्याला टरफल नसतं का? मग कसं आहे पेढा? कसा आहे? सगळा सार आहे. मग देवाचं नाव कसं आहे? सार आहे. आणि संसार असार आहे. मग लक्षात ठेवा माय बापो, महाराज म्हणते तो विचार करायचा, सार असार विचार करा उठा उठी. पण दुर्दैव आमचं असं आहे, आम्हाला सार भगवान पटत नाही आणि आसार संसार सुटत नाही. किती सांगा, देवाचं नाव पटत नाही, संसार सुटत नाही. गमतच अशी लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पते. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे लोकाला खोटं सुटत नाही, खरं पटत नाही. किती विनोद सांगता येतील. एका गावामध्ये नकलेचा मेळा भरला होता. ज्याला जी नक्कल येईन ती करून दाखवणं. लक्षात ठेवा, नक्कल करणं सोपं नाही, नक्कल करण्यासाठी सुद्धा अक्कलच लागते. कुठलीही नक्कल करायची असू द्या, अक्कल नसेल तर नक्कल तरी काय करणार आहे. म्हणून ज्या माणसाला जी नक्कल येईन ती करून दाखवायची. मग एका माणसानं शेळीच्या कोकराची नक्कल करून दाखवली, कोकरासारखं ओरडलं. कशा करता सांगायलो, माणसाला खोटं सुटत नाही, खरं पटत नाही. याच्यासाठी दृष्टांत सांगत, ज्यावेळेला कोकरासारखी त्यानं नक्कल केली, पहिलं बक्षीस त्याला मिळालं. पण तिथं एक शेळ्या मेंढ्या चारणारा माणूस आला होता. तू मला काय माणसं तू, नुसतं शेळीच्या कोकरासारखं ओरडला, 1000 रुपये बक्षीस दिले. लोकांना सांगितलं, भाविकांनो विनंती अशी आहे, ही नक्कल याच्यापेक्षा उद्या चांगली करून दाखवतो, तुम्ही सगळे गोळा हो. लोक म्हणजे काय खरं आहे, पण पहिल्या दिवशीपेक्षा जास्त लोक जमले. ज्यावेळेला जमले त्यांना युक्ती केली, घोंगडी पांघरून घेऊन आला आणि खरंच बगळ्यामध्ये एक शेळीचं करडू घेऊन आला आणि असं वरून घोंगडी पांघरले, फक्त तोंड उघडं ठेवलं. त्यानं कान त्या कोकराचा फिरगाळला आणि यानं तोंड वाटलं. त्या कोकरानं मोठ्यानं ओरडल्यानंतर ऐकणारे लोक म्हणले, नाही नाही कालच्या सारखी नाही मजा आली, काल हुबेहूब कोकरासारखं ओरडले. किंवा म्हणला, गाजरं पारखे हो तुम्हाला काय कळत आहे, मला कालची नक्कल खरी होती आणि आज खरं खोट आहे. विठाला म्हणजे आम्हाला खोटं खरं वाटतं, लोकांना खरं जमतच नाही आणि खोटं सुटत नाही, लोकांना मजा पाहिजे. आता किती विनोद सांगता येतील. काही तरुण मंडळी आमची पंढरपूरला गेली. पंढरपूरला आषाढी वारीला मरणाची गर्दी असते. 2 दिवस वारीला लागून कसं तरी त्यांना काय केलं, दर्शन केलं. दर्शन करून ते बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर भिकाऱ्याचा ताप, आंधळ्याला पैसा ना आंधळ्याला रुपये. तुम्हाला माहिती पंढरपूरचे आंधळे पांगळे बघितले तुम्ही कसे? अहो असे दिसायला विचित्र असतील, जसे दिसायला विचित्र आहे तसे बोलायला सुद्धा विचित्र आहे. एक आंधळा आंधळ्याला पैसा आंधळ्याला पैसा म्हणतो. मला म्हणतो, हो माऊली आंधळ्याला रुपये आंधळ्याला रुपये. असं म्हणल्यावर मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला सांगितलं, का रे आंधळ्याला रुपये मागतो, तुला तर एका डोळ्याने दिसत आहे. तो म्हणतो, मग 50च पैसे द्या, 50 कमी करा एका डोळ्याचे. म्हणजे आठली विचित्र असतात बोलायला. मग त्यांना असे आंधळे पंगळे बसलेले होते. कॉलेज कुमार दर्शन करून कसं तरी बाहेर निघाले. बाहेर निघाले तर भिकाऱ्याचा ताप, ज्या चाराने त्या आठाने. मग त्या भिकाऱ्याच्या हातात प्रत्येकाच्या हातात 1-1 रुपया ठेवत गेले. कोणते? कॉलेज कुमार. 1 रुपया हातात घेतल्यानंतर त्या भिकाऱ्याने सांगितलं, कोण्या जिल्ह्यातले तुम्ही, लाज वाटते तुम्हाला, मूर्ख कोणी काढले, 500-500 रुपयाचे ड्रेस अंगावर आणि 1-1 रुपया दान करता. पोरं म्हणले, पैसे दिलेची दिले आणि आपल्याला शिव्या खायची पाळी आली. ज्यांना काहीच दिलं नाही त्यांचं काय केलं भिकाऱ्यानं? भिकारी पोरं पुढे गेले, माझ्यासारखा शहाणा एक दर्शन करून बाहेर निघाला, तो भिकाऱ्याच्या हातात प्रत्येकाच्या हातात असं छूत गेला. असे खुश झाले भिकारी, मोठ्या मोठ्याने हसायले. पोरं म्हणले थांबा, म्हणले का ह्या माणसानं नक्की 5-5 रुपये दिले असतील. म्हणले कसे होऊन, अहो म्हणले आपण 1-1 रुपये देऊन सुद्धा भिकाऱ्यांना शिव्या दिल्या, ज्या अर्थी या माणसाने एवढे खुश केले ना, नक्की 5-5 रुपये दिले असावं. जवळ आल्यावर म्हणले मामा इकडे या, तुम्ही भिकाऱ्याला 5-5 रुपये दिले का? तुम्हाला 5 पैसे सुद्धा दिले नाही, मग एवढे खुश कसे केले? काय नाही म्हणला, सगळ्यांच्या तळ हातावर गुदगुल्या केल्या म्हणला. म्हणजे यांना गुदगुल्या बऱ्या वाटल्या, पण पैसे जमले नाही. सांगायचा मुद्दा खोटं पडतं, खरं सुटत नाही. मग महाराज म्हणते सार देवाचं नाव आहे आणि असार संसार आहे. माय बापा हो, त्याचा विचार लवकरात लवकर करायचा असतो या जन्मात. येवोनी नरेंद्र हा विचारावे सार आणि धरावा पै धीर भजन मार्गी, म्हणून सार आसार विचार करा उठावटी. विचार लवकरात लवकरात लवकर करायचे, ताबडतोब उठावटी म्हणजे ताबडतोब, उशीर लावायचा नाही. इत्याळसुजीने केला तो सर्वस्वे नागवाला, सीता हातीचा परमार्थ गेला आवर्ती पडला. विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, नुसता विचार नाही. किती विनोद सांगू, एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला इंगळे महाराज मी 6 महिने झाला अमेरिकेला जाण्याचा विचार करतो, म्हणलं किती खर्च येईल मला? म्हणलं 6 महिने झाले विचार करता किती खर्च येईल? अहो 1 रुपया सुद्धा खर्च येणार नाही. तू म्हणला कसं काय? मी म्हणलं विचार करायला काय खर्च येतो, जायचं असेल तर खर्च येईल तुला, नुसता विचार करण्यासाठी काय खर्च येतो? तसं विचार करा, विचार करा म्हणजे नेमकं काय करा, नुसतं विचार करा नाही, ताबडतोब करा, पण काय करा? नामधारा कंठे विठो मारे, नामधारा कंठे विठो मारे, नामधारा कंठे विठो मारे, सारा सार विचार करा उठाव, सार विचार करा उठाव, नाम धरा कंठे विठो बाजी, नाम धरा कंठे विठो बाजी, नाम धरा कंठे विठो बाजी. ओ सज्जनहो, लवकरात लवकर विचार करायचा, सारा सार विचार करा उठा उठी म्हणजे ताबडतोब, आणि विचार करा म्हणजे काय करा, नाम धरा कंठे विठोबाचे. सज्जना हो, माय बापा हो, भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. मी म्हणतो जर कंठामध्ये देवाचं नामस्मरण धारण केलं, त्या साधकाला कुठलं साधन काही करायचं शिल्लक राहत नाही. कायचा उरले बेगडे आणि कायचा उरले बेगडे आणि काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. सज्जना हो, माय बापा हो, ज्याच्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण धारण केलंय त्या साधकाला काही करायचं राहत नाही. म्हणून आमचे महाराज म्हणतात लवकर विचार करा, नाम धरा कंठी विठोबाचे. कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण धारण करा, उठा उठी म्हणजे ताबडतोब. वेळ आहे, काही लोक म्हणतात बघू इंगळे महाराज आताच काय भजन करणं, आमचं वय थोडंच आहे, हे भजन करणं निवळ म्हाताऱ्या माणसाचं काम आहे, अशी बऱ्याच लोकांची समजूत आहे. पण मी म्हणतो म्हातारेच होता आणि हे कशावरून लागलाच, मधी नंबर तर गेला का परमार्थ मातीत? कारण म्हातारपणापासून जगणार असे असं शक्य का? क्या जीवनी की पकरियास हातो मी लिया नाही तेरा घास, ग्रास गळी सत्ता नाही हाती, क्षण भंगुर नाही भरवसा, पारी सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसा गा. म्हणून सज्जना हो, माय बापा हो, लवकरात लवकर विचार करा, कारण म्हातारपणी परमार्थ होईल असं नाही. कारण ओरिजिनल अल्पायुष्य मानव देह शतगणिले, महाराज म्हणतात अगोदरच आपलं अल्पायुष्य, त्याच्यातलं निम्म झोपीने घेतलं. अहो काय परमार्थासाठी काय शिल्लक राहतं मला सांगा. बालपण गेले नेनता, तारुण्यपणी विषय व्यथा, व्रजपणी प्रवर्तले चिंता, मरे मागुता जन्म धरी. अहो बालपण खेळण्यात मग्न, तारुण्यात लग्न, म्हातारपणी इंद्रिय भग्न. विठाला कसा परमार्थ करता, करताच येत नाही. 100 गणित आहे. मी तर तुम्हाला सांगतो खरं, ओरिजिनल आपलं आयुष्य 40 वर्षे, ऐकणारे लोक म्हणतील मग इंगळे महाराज शतगणीले कसं सांगतात. तुम्हाला सांगू ओरिजिनल 40 वर्ष हा विषय. मग 100ची बेरीज कशी झाली आहे त्याचं कारण असेल. मनुष्य बैल कुत्रा आणि गाढव हे चौघे देवाकडे आयुष्य मागण्यासाठी. देवानं सगळ्याला 40-40 वर्ष दिलं तथा असतो. जा म्हणले परत आले. परत परत आल्यानंतर बैलाने विचार केला मी 40 वर्ष कसं जीवन जगवायचं. मालक चांगला मिळाला तर ठीक आहे. कुत्र म्हणलं आपल्यालाही 40 वर्ष नको. कुणी पाळलं तर बरं नाही तर मोकर कधी जगायचं. गाढव म्हणलं मला तर 40 वर्ष नकोच. माणूस माणसाला विचारलं तुला तो म्हणलं मला दिलं तेवढं पुरे झालं. कमी नको जास्त नको. पण हे तिघा जणांनी सांगितलं आमच्या बरोबर तर परत चलणं देवाकडं. हे देवाकडं गाऱ्याने घेऊन गेले. तिघा जणांनी सांगितलं देवा आम्हाला 40-40 वर्ष आयुष्य नको. आमचं 20-20 कमी करा. आम्हाला एवढं नको. देवानं सांगितलं मी दिलेलं आयुष्य परत घेत नाही. तुम्ही तुमचं कोणालाही देऊन टाका. मग ह्या तिघा जणांनी 20-20 वर्ष काढले. 20-30-60 वर्ष हे माणसाला देऊन टाकलं. म्हणजे पहिलं 40 आणि हे 60 किती झालं 100 वर्ष. असं मिळून आपलं 100 आहे. बघा जरा लक्षणं कसे आहेत. जोपर्यंत 40 वर्ष माणसाचं आयुष्य आहे तोपर्यंत देव धर्म संत काही मानित नाही. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी सदा मुसमुशी धुळा जायचा. तरुणपणाचा मध असतो अंगामध्ये काही सुद्धा मानित नाही. देव नाही ना काही नाही. 41 साल सुरू झालं सज्जन हो की रात्रंदिवस कबाड कष्ट करायचे लेकर बाळ हे चित्राप जगवायचे. लोक म्हणतात काय हो लईच माणूस तू बैलासारखा धंदा करतो. सालच बैलाने दिलेले लागते 40 60 वर्षापर्यंत. आणि 60 पुढे जर जगलात तो म्हातारा. पोरगण आलंय की सुनले अगवे कार्टून असंच करत हे असं तसं करत. पोरं म्हणते दिंगडे महाराज जे म्हातारे नवग देवळात हरी हरी करीत बसव का नाही. अहो ह्याला त्याला कुत्र्याहून धावतात. सालच कुत्र्याची येते. म्हातारेचा काय गुन्हा आहे. त्या सालाचा परिणाम आहे. कुत्र्याने दिलेले साला लागले तर 80 वर्षापर्यंत. आणि तिथून पुढे जगलाच एखादा बिचारा 81च्या पुढं म्हणजे जिथं बसणं तिथं थांबणं तिथंच लगवी तिथंच संडास तिथंच थुंकण्यासाठी राखाचा टोपला आणून द्यावा लागतो. लोक म्हणते दिंगडे महाराज मरायला पाहिजे होत्या म्हाताऱ्यानं गाढवासारखं लोळत बघा. अरे सालच गाढवाची आहेत विठाला. असं मिळून आपलं झालेलं आहे 100. आता महाराज म्हणतात मग मधी त्याचाही रोग त्याचाही झोप मग काय भरण्यासाठी राहिलेले. म्हणून लवकरात लवकर विचार करा. मी नेहमी सांगत असतो लक्षात ठेवा माय बापा हो संसारात जर तुम्ही ज्याच्यासाठी गोवलात की अंतकाळाच्या वेळेला तुम्हाला धगा देतील. कोणी सुद्धा सोडवणार नाहीत. आणि हे तुम्हाला पुन्हा कळणार. कितीतरी उदाहरणं देता येतील. अहो ज्याच्यासाठी आपण संसारात गोलोत महाराज म्हणतात हेच धगा कसे देतील. दृष्टांत सांगतो. कल्पना करा एका म्हाताऱ्यानं सगळे खोटे नाटे धंदे करून खूप श्रीमंती मिळवली होती पोरासाठी. गडगंजे श्रीमंती. पोराचं लग्नही केलं. संतती संपत्ती भरपूर सगळं समाधान वाटलं म्हाताऱ्याला. योगा योगानं हा म्हातारा झाल्यानंतर जे नवीन सुनबाई घरात आले ती नवऱ्याला म्हणजे काहो तुम्ही रोज उठता की ड्युटीला जाता रोज उठता ऑफिसला जाता. हा म्हातारा किती त्रास देतो किती खोकतो किती थुंकतो. एकतर ह्या म्हातारीची कुठेतरी व्यवस्था करा नाहीतर मी माहेरी निघून चालले. तुम्हाला तू काय माहेरी जाऊ नको. म्हातारीचीच व्यवस्था कुठेतरी करतो नेहमीची. पण त्याने विचार केला अगं एवढी मोठी श्रीमंती आपल्याला वडिलांनी कमवलेली आहे. गावातले लोक मला काय म्हणतील. कुठे नेऊन घालू म्हाताऱ्याला. त्याच्यापेक्षा माडीवर ठेवतो. बाबाला निदान खायला तरी नेऊन देतो खायला प्यायला तरी. तिनं सांगितलं त्यानं मागितलं ते देईल. अहो म्हाताऱ्याला बोलता सुद्धा येत नव्हतं. वाणी बंद झाली. मग म्हाताऱ्याला माडीवर ठेवलं आणि म्हाताऱ्याच्या जवळ अग्निशामक दलाची घंटी ठेवली. कशा करता म्हाताऱ्याला भूक लागली ती घंटी खण 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 वाजवायची. आणि मग सुनबाईनं पाणी घेऊन जायचं घ्या गिळा मरा ढोसा. अहो मग तिथं गेल्यावर काय सांगता. काय वाटत असेल त्या म्हाताऱ्याला. खरं वाटत असेल की महाराज लोक सांगत होते तेच खरंय. पण योगा योगाना त्या म्हाताऱ्याचा ना तो माडीवर खेळत गेला. इकडे तिकडे फिरत असताना ती घंटी उचलली बाजूला ठेवली. शेवटी म्हाताऱ्याला तहान लागली. पाणी पाणी करून मेलं सुद्धा. अक्षरशः मेलं म्हणजे काही एक नाही ना दोन नाही. हा बाहेरून आल्या विचारलं का ग दादाला जेवण दिलं पाणी दिलं. तिने सांगितलं आहो त्यानं घंटीच वाजवली नाही आज. हा वर जाऊन बघतो तर घंटीच कुठे आहे. अगं घंटीच नाही. दादा तर गेले दादा संपले दादा मेले घंटी कुठे आहे घंटी कुठे आहे. त्याचं लहान पोरग पळत गेलं. तुम्हाला पप्पा काय म्हणजे घंटी कुठे आहे. म्हणला म्या उचलून ठेवली. म्हणला का. म्हणला तुला म्हातारपणी लागण ना. तुझ्यासाठी दुसरी कुठून घेऊन येऊ. म्हणला तुझ्या बापाला जिचा वापर केलास ती तुझ्यासाठी घेऊन येतो ना विठाला. महाराज म्हणते ज्यांच्यासाठी तुम्ही गोवला तर हेच दगा देणार आहेत. म्हणून माय बापा हो लक्षात ठेवा. लवकरात लवकर विचार करा आणि भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. विचारलं महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे सारा साराचा ताबडतोब विचार करून कंठामध्ये जर भगवंताचं नामस्मरण धारण केलं त्याचा फायदा काय. फायदा दुसऱ्या चरणात सांगता.
चिंता नाही. माया चिंतने निर्जल संकट
अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तयाच्या चिंतने निरशेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू सज्जना हो माय बापा हो। त्या भगवंताचं चिंतन केल्यामुळे या संकटातून मुक्त होणार। महाराज म्हणजे केवढे संकट असू द्या, भगवंताच्या चिंतनानं ते संकट नाही असो। तयाच्या चिंतने निरशेल संकट, केवढे संकट असू द्या नामाच्या चिंतने, आणि बारा वाटा पळती विघ्ने विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। याच्यासाठी अनेक भक्त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आणा। अनेक भक्तांना त्या भगवंताचं चिंतन केल्यामुळे केवढे संकट असू द्या नाहीसं होतं। चिंतन हा शब्द महत्वाचा आहे। भगवंताच्या चिंतनानं संकट कोणाकोणाचं नाहीसं झालं, याच्यासाठी पांडवाचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे। पांडवाचं एक संकट नाही, अनेक संकट निवारण केले। संकटे बहुत निवारले, लक्षाग्रहातून वाचवले। भीष्माने केलेली प्रतिज्ञा त्याच्यातून वाचवली। द्रौपदीचं वस्त्रहरण त्याच्यातूनही वाचवले। अहो एक संकट, त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर सज्जना हो माय बापा हो, सगळं संकट तो भगवान परमात्मा निवारण करतो। याच्यासाठी आपण कथाभाग बघा। काम्यक वनामध्ये पांडव असताना जवळ त्याने सूर्यानं थाली दिली, आणि ते सूर्य उदयापासून अस्तमानाला जाईपर्यंत सारखं त्या पांडवाकडे अन्नदान चालू होत। हे दुर्योधनाला कळाल, पण दुर्योधनाला ते सुद्धा जमलं नाही, कारण आजही दुर्योधनाच्या जातीचे माणसं जिवंत सज्जन हो। लक्षात ठेवा, स्वतः अन्नदान करीत नाहीत पण दुसऱ्याने केलेलं सुद्धा खपत नाही। विठ्ठल विठ्ठल। त्या वेळेला बघा पांडवाकडे अन्नदान चालू आहे, सगळे लोक पांडवाचे नाव घेतात। काय करायला पाहिजे? दुर्योधनानं दुर्वास ऋषीला घरी आणलं आणि 4 महिने चातुर्मास केला। 4 महिने दुर्वास ऋषीची सेवा केली आणि प्रसन्न करून घेतला। दुर्वास ऋषीने सांगितलं, दुर्योधना मी प्रसन्न झालेलो, वरंबर आहे, काय पाहिजे माग? तू मला पहिलं वचन द्या। वचन घेतलं, काय पाहिजे? काय नाही। काम्यक वनामध्ये पांडव आहेत आणि सूर्य उदयापासून अस्तमानाला जाईपर्यंत सारखं अन्नदान चालू आहे। लोक सगळे त्यांचे नाव घेतात। रात्रीच्या वेळेला जा, इच्छा भोजन मागा, त्यांचं सत्वहरण होईल, पांडव प्राणत्याग करतील आणि माझे वैरी मरतील। दुर्वास ऋषी म्हणले, दुर्योधना ही दुर्बुद्धी तरी तुला का सुचली बरं? आताच अंबरीश राजाचं सुदर्शन चक्र माघारी लावलं तर दुसरं काम भिडूलेत म्हणले माझ्या मागं, काय उपयोग आहे मला सांगा? नाविलाज होता, 4 महिने चातुर्मासात राहून अन्न खाल्लं होतं, म्हणून दुर्वास ऋषीला ते काम करावं लागलं। म्हणून लोकांना विनंती आहे, जमलेल्या लोकांना, 4-4, 8-8 दिवस उपवासी राहण्याचा टाईम आला तरी चालेल, पण सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये। सज्जना घरचे अन्न आणि बळेच खावे मागून, दुष्टाचं मिष्ट अन्न असलं तरी खात जाऊ नका, लक्षात ठेवा। कारण कसं आहे, दुर्बुद्धी निर्माण होते। दुर्वास ऋषीला ते काम करावं लागलं। जेवळाला रात्री जेवळाला काम्यकोणात पांडव होते तिथे गेले, गजन ऐकल्याबरोबर सगळे पांडव जागे झाले आणि समोर गेले आणि दर्शन घेतलं। श्री संताचे माता चरणावरी साष्टांगाई करी दंडवतन सांगितलं, महाराज एवढ्या रात्रीचं दुरून आगमन कुठून झालेलं आहे आणि काय सेवा आहे, काय इच्छा आहे सांगा? दुर्वास ऋषी म्हणले, राजा धर्मा, फार दूरवरचा प्रवास झालेला आहे, इच्छा एकच आहे, भयंकर भूक लागलेली, या वेळेला जेवण पाहिजे। घाबरले महाराज, केवढं मोठं संकट आहे, काय करायला पाहिजे? आता अडचण निर्माण झाली, आता एवढ्या रात्री जेवळ्याला थाली दिलेली आहे सूर्यानं, ती सूर्योदयापासून अस्तमानापर्यंत तिथं अन्नदान आहे, रात्री जेवळ्याला मिळत नाही, आता ऋषी शाप देतील, आपलं सत्वहरण होईल, केवढं मोठं संकट आहे। धर्मापा हे भीमाकडे नामदेव महाराजांच्या गाथ्यात जनाबाईचे अभंग द्रौपदीची थाली म्हणून पाहून घ्या, सगळ्या अभंगाची आपल्याला माहिती मिळेल। जेवढ्या एकामेकाकडे पाहतात तेवढ्यात आमच्या द्रौपदी आई साहेबाला विचारलं, का हो कोण आलेलं आहे, कसली गडबड आहे, काय नाही ग द्रौपदी? ऋषी मुनी आलेत आणि इच्छा भोजन मागतात। द्रौपदी म्हणली, एवढंच आहे ना, मग काळजी करू नका, महाराज जेवण तयार आहे, पण एक आठ आहे, तिसरा प्रहर सुरू झालेला आहे, तुम्हाला स्नान केल्याशिवाय जेवता येणार नाही। खरंच तुम्हाला सांगू, अशी द्रौपदी असावा मालकाची इज्जत राखणारी, नाही तर आता तुमचं काय मला माहीत नाही बाकी जायचं ऐकणार असं, पण आमच्या महाराज लोकांच्या द्रौपद्याचा विचार करू नका तुम्ही। अहो आम्ही एका गावात कीर्तन करायच्या घरी गेलो, पहिल्यांदाच गेलो त्या गावात, दारात त्याचा मुलगा उभा होता, ती संघ नेलेला मुलगा म्हणतो, ओ वहिनी वहिनी महाराज कुठे? त्या बाईनं मागं सुद्धा बघितलं नाही, तिकडे बघूनच उत्तर दिलं, ते गेले चुलीत। याला म्हणलं, आपलं देवळाच चल, इकडे थांबण्यात काय मजा नाही, चुलीत गेले, बाईचं जरा खतरनाक आहे दिसते, पाठीमागं बघितलं, मला म्हणते कोण इंगळे महाराज आहेत का? मी म्हणलं हा हा, म्हणते या नाही या, मी म्हणलं का मला घालते का चुलीत, मी देवळात जातो। त्यानं सांगितलं, अहो महाराज चुलीत गेले म्हणले तुम्हाला काय अवघड वाटलं? म्हणलं का? म्हणजे आमच्या शेताचं नाव चूल आहे। मी म्हणलं कसं काय? म्हणजे तिन्ही कोणी डोंगर आहे, एक तोंडीच रस्ता, त्याला चूल म्हणतात। मी म्हणलं तसं असलं तर बरं आहे, नाही तर कोण ताप करीत बसले? अशी जर द्रौपदी असेल मालकाची इज्जत घालणार काय उपयोग आहे? द्रौपदी सांगितलं, अजिबात काळजी करू नका महाराज, तिसरा प्रश्न सुरू झाला, स्नानाला जा आणि स्नान करून येईपर्यंत स्वयंपाक तयार सज्जन आहो। इकडे ऋषीमुनी स्नानाला गेले आणि इकडे भगवंताचं चिंतन सुरू केलं। भगवंताचा धावा, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरे तो आमचा कैवारी आले विघ्न, किंवा कोठे गुंतलासी
वर के चला कोठे
गुंतलासी द्वारकेचा राजा वेळ का सखया लावेला सज्जना हो भगवंताचा धावा केल्यावर भगवान धावतच आले त्वरा झाली गरुडाटा केली मागे द्रौपदीच्या लागे नारायण आल्यानंतर सांगितलं द्रौपदी आवाज ऐकल्याबरोबर मी आलेले फक्त मला काहीतरी खायला दे सांगितलं देवा नाही म्हणूनच बोलवले काय देवा घरी न मिळे अन्न मागे भाजी पान द्रौपदीची एवढ्या कांती घेऊन भाजी पान आणि मग दिले अन्न ऋषी लागे सज्जना हो माय बापा हो ज्या वेळेला भगवंतांनी भाजीचं पान खाल्लं तृप्तीचा ढेकर दिलेला आहे त्यावेळेला भगवंताचे डोळे हे चंद्रसूर्य देवत आहेत थालीकडे बघितलं अन्नाचे ढिगारीचे ढिगारे सुरू झाले ही इकडचा कथा भाग झाला पण एक लक्षात ठेवा देवाची कितीही टिंगल केली देवाला कितीही नावं ठेवलं देव सहन करतो पण उन्हे न सहाय दासाचे भक्ताची टिंगल केलेली देवाला जमत नाही आमच्या भगवंताने विचार केला की ऋषीमुनी आमच्या पांडवाला भक्ताला त्रास देतात मग मायावी पांडव निर्माण केले मायावी सगळे जेवण तिकडे नदीच्या कडेला भगवंताची वैष्णवी माया हे ऋषीमुनी स्नानाला गेले होते ना आंघोळ्याला गेलेल्या ऋषीमुनीकडे तिकडे माया गेली स्नान करताना त्यांची पोट गच्च करून टाकले एकामेकाला म्हणतात का हो दत्तोपंत आपल्याला तर जेवण्याची मुळीच अपेक्षा नाही हो आता तेवढ्यात आमचे भीमदादा हजार सांगितलं महाराज स्वयंपाक तयार आहे चला लवकर जेवायला सांगलं भीमा अरे आम्हाला मुळीच अपेक्षा नाही कशाला स्वयंपाक करायला लावला होता आता कोणी दादाच्या नादी लागायचे सगळे मुखाट्या निघाले ऋषीमुनी जेवायला अहो काय सांगावं जेवायला ते ताटं वाढले ना अतिशक्ती वाटून तुम्हाला अभंग गाथा उघडून बघा म्हणजे कळेल अहो जेवताना एकामेकाला म्हणतात वा वा काय धर्मा घरीचे अन्न परी आमची उदरे लहान काय राजा धर्माच्या घरचं अन्न पण पोट बारखाले पडले दुसरा म्हणतो देव किती वेळ आहे रे हे तोंड इथं असतं तर अजून ईदभर जागा भरली असते माथा असते तोंड आणि अन्न भक्षितो एवढे जेवले कमराचे करदुडे चार चार बोट ढिले गेले एवढं नाही अहो काय सांगावं तुम्हाला एवढ्या मोठ्या ढेऱ्या झाल्या त्या ढेरीनं पात्र सुद्धा झाकले अतिशोक्ती वाटेल तुम्हाला अहो एक माणूस हॉटेल मालक आहे एवढा जाड आहे आता एवढं जाड नसावा त्या बिचाऱ्याला आता काय आपण खायला घालत नाही मग लय जाड माणसं तो काय काय एवढी ढेरी मोठी आहे माणसाची तो उठल्यानंतर त्याची ढेरी अशी गुडघ्यावर टेकते असं गुडघ्यावर टेक एवढा मोठा माणूस आहे तो हॉटेल मालक पण त्यानं युक्ती काय केलेली गल्ल्यावर बसलेला असतो मग त्या टेबलला एक असा कप्पा केलेला आहे तो ढेरी उचलतो त्या कप्प्यावर ठेवतो दिवसभर असा गल्ल्यावर बसतो एवढा जाड माणूस आहे तसे हे पात्र ढेरीने झाकले ढेरीच्या खालून हात घालून इकडच्या कडीचे भजे काढायचे तरी मायावे नानावर झाले एक म्हणला जिलेबी 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 दुसरा म्हणला राख जिलेबीची काडी तोंडात घातली अर्धी बाहेर आणि अर्धी मधी आता इथपर्यंत गच्च झालं होतं तरी खात जात होते तेवढ्या दुसरा आला म्हणलं कडी 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 हा म्हणला येऊदी पुढी पुढी येऊदी समोरचा म्हणला चांदाळा अरे जिलेबीची काडी बाहेर आहे आणि तू कडी कुठं घालणार तो म्हणला जिलेबीच्या पुंगळीत घालणार तुला काय करायचं तो प्रश्न माझा आहे म्हणला विठ्ठल विठ्ठल एवढी हाल आता काय सांगू कशाकरता सांगितलं एवढं मोठं संकट पांडवावर आलं होतं कोणी निवारण केलं भगवंताने का तयाच्या चिंतने निरसेल हे व्यवहारात तुम्हाला किती विनोद सांगता येतील मी म्हणतो ना देवाच्या चिंतनानं कसलं संकट एक वेळाला राजा रावणानं ज्या वेळेला प्रभू रामचंद्रानं राजा रावणाला मारला बिभीषणाचा राज्याभिषेक केला आणि लंकेतून परत आले सगळं सैन्य आता सगळ्या सैन्याला मेजवानी जेवण देऊन अगदी निरोप समारंभाचा कार्यक्रम तेवढ्यात विश्वामित्र ऋषी आले आणि दर्शनाला गर्दी सुरू झाली आमचे हनुमंतराय सुद्धा बारीला लागले दर्शनाला बारीला लागल्यानंतर विचारलं महर्षी नारदाने, हनुमंता ही बारी कुणीकडे झाली? कल्पना नाही तुम्हाला? अहो विश्वामित्र ऋषी आले तर त्यांच्या दर्शनाला बारी. नारद म्हणले, हनुमंता तुमच्यासारखे माणसं विश्वामित्राच्या दर्शनाला, विश्वामित्र रंभेच्या माग कुत्रा होऊन लागलेला माणूस आणि अशाच्या दर्शनाला तुम्ही, हे आपल्याला तरी शोभत नाही. अहो कळला पटलं आमच्या हनुमंतराला, लगेच बारीतून बाजूला झाले आणि इकडे विश्वामित्राला सांगितलं, विश्वामित्रा प्रभू रामचंद्राच्या दरबारात तुमचा अपमान मला तरी सहन होणार नाही. म्हणले का? अहो हनुमंतरायाला सांगितलं आम्ही चला दर्शनाला. हनुमंतराय म्हणले मला माहिती आहे विश्वामित्र ऋषी कसे आहेत. अहो राग आला विश्वामित्र ऋषी, म्हणले प्रभू रामचंद्रा निघालो दरबारात का माझा अपमान. प्रभू रामचंद्रा सांगितलं महाराज कोणी काय म्हणले सांगा, एका बाणानं शिरोड होतो बरे का, एक बाणी आहे एक वचनी आहे, गेलेला शब्द परत घ्यायचा नाही. आमच्या हनुमंतरायाला कळालं, नारदाकडे गेले म्हणले नारदा चांगलं काम केलं का, आता कोणी काय केलं म्हणल्यावर हनुमंतरायाचं नाव सांगितलं. आता ज्या मारुतरायानं सीता शोधण्यासाठी एवढं कष्ट सहन केलं त्याला जाताना काही शब्द की बाणानं शिरोडवायचंय, आता विलास नाही काय की गेलेला शब्द परत घ्यायचा नाही. आमच्या हनुमंतरायाला कळालं, ते म्हणले नारदा काय करायचं आता. नारद म्हणले काळजी करू नको माझा ऐकतो का, आणि हे म्हणले हे काय दुसऱ्याचं ऐकून वाटोळं झालंय का, तुझंच ऐकलेलं आहे तूच सांगितलेलं आहे ना. म्हणले विश्वास ठेव, काय कर चिंतन करीत बस. आमचे मारुतराय नदीला गेले आणि चिंतन करीत बसले, श्रीराम जय राम जय जय राम. मारुतरायानं बाण सोडला, बाण सोडल्यानंतर सज्जना हो तो बाण जवळ गेला, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण ऐकलं, लगेच परत आले आणि तो भात्यामध्ये बाण अडकला. एक दोन तीन चार पाच बाण मारले, एवढे मारल्यानंतर विश्वामित्र ऋषी म्हणले प्रभू रामचंद्रा कुठे गेला तुमचा एक बाणीपणा, एक वचनीपणा असं का होतंय. ते म्हणले का होतंय हे मला बी कळत नाही. मग तेवढ्या जवळ जाऊन पाहतात आमचे हनुमंतराय नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले आहेत. एवढं महत्व नामाचं म्हणले हो तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे म्हणून नामाच्या चिंतने भगवंताच्या नामस्मरणानं काहीच करता येत नाही, म्हणून ते नामस्मरण याच जन्मात करता येतं. मग आपल्याला मिळालं ना नर्दे, मग इथंच परमार्थ करायचं. म्हणून महाराज आपल्याला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सूचना देतात,
जन्मनी
तिसऱ्या चरणात सांगतात, जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम, धरे हाते नेम अहरणशी सज्जन हो. या कुळात जन्माला आलो मग राम नामाचा जप करा आणि अहरणशी रात्रंदिवस नित्य नेम नामिते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभता. ऐकणारे लोक म्हणतील महाराज रात्रंदिवस भजन करण्यासाठी आम्ही मोकळे कोठे आणि संसार कोणी करायचा आणि कोणी सांगितलं तुम्हाला संसार सोडायचा. नका त्या जो रांडा पोरे सुखे बांधा माड्या घरी, सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार, कामामध्ये काम काही म्हणा. महाराज म्हणते तुमचे काम बंद करू नका, तुमच्या कामात आमचं भजन रात्रंदिवस करता येतं, कामात काम तुमचं काम चालू द्या आणि आमचं रामही चालू द्या. पण ते काम करीत असताना भगवंताचं नामस्मरण घेत असताना फक्त प्रेमानं भावनेनं श्रद्धेनं घ्या सज्जना हो माय बापा हो. जर या कुळात जन्माला आपण भगवंताचं नामस्मरण जर भावनेनं घेतलं त्याचा परिणाम त्याचं फल शेवटच्या चरणात महाराज आपल्याला सांगतात.
Oh, yeah.
तुका म्हणे कोटी कुळेती पुनेत भावे गाता गीत विठोबाचे सज्जन आहो माय बापाव. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आपल्या कोटी कुळ्याचा उद्धार होईल पण भावनेनं भगवंताचं गीत गायलं तर. एक लक्षात ठेवा, सगळ्या अभंगाचा अर्थ शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात. महाराज आपल्याला सांगतात निरशेल संकट पण भावे गाता गीत विठोबाचे, तराल दुर्गट भव सिंधू पण भावे गाता गीत विठोबाचे, कोटी कुळेती पुनीत पण भावे गाता गीत विठोबाचे. भावनेनं जर भगवंताचं गीत गायलं तर पण कसं गायचं आहे, विठोबा रखो माझी जय जय विठोबा रखो माझी जय जय विठोबा रखो माझी. सारा सार विचार करा उठा उठे नाम धरा कंठे विठोबाचे, तयाच्या चिंतने निरशील संकट तराल दुर्घट भव सिंधू यथामते यथावका. धावत्या वेगात शिवा संपवलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकारा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकारा. तुका मने कोटी कुळेती पुनीत, 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 तुका मने कोटी कुळेती पुनीत. भावे गाता गीता विठोबाचे, भावे गाता गीता विठोबाचे, तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने भावे गाता गीता विठोबाचे, भावे गाता तयाच्या चिंतने निर्जेल संकट, तयाच्या चिंतने निर्जेल संकट, तयाच्या चिंतने निर्जेल संकट. विठ्ठल जय जय विठ्ठल.